खंड पाचवा, प्रकरण एकोणतीसावे, रौलट ऍक्ट व माझे धर्मसंकट. माथेरानला गेल्यास शरीर लवकर सुधारेल असा मित्रांचा सल्ला मिळाल्यावरून माथेरानला गेलो, पण तेथील पाणी फार जड असल्यामुळे माझ्यासारख्या रोग्याला तेथे राहणे कठीण होऊन गेले. अमावश्यामुळे गुदद्वार तर फार नरम होऊन गेले होते आणि तेथे भेगा पडलेल्या असल्यामुळे मलत्यागाचे वेळी खूप वेदना होत, त्यामुळे काहीही खाण्याची भीती वाटत असे. माथेरानला गेल्यास शरीर लवकर सुधारेल असा मित्रांचा सल्ला मिळाल्यावरून माथेरानला गेलो, पण तेथील पाणी फार जड असल्यामुळे माझ्यासारख्या रोग्याला तेथे राहणे कठीण होऊन गेले. अमावश्यामुळे गुदद्वार फार नरम होऊन गेले होते आणि तेथे भेगा पडलेल्या असल्यामुळे मलत्यागाचे वेळी खूप वेदना होत, त्यामुळे काहीही खाण्याची भीती वाटत असे. एका आठवड्यातच माथेरानहून परत फिरलो. माझ्या तब्येतीची रखवालदारी शंकरलालनी आपल्याकडे घेतली होती. त्यांनी डॉक्टर दलालचा सल्ला घेण्याचा आग्रह केला. डॉक्टर दलाल आले. त्यांची त्वरित निर्णय घेण्याची शक्ती पाहून मी मोहित झालो. तुम्ही दूध घेत नाही तोपर्यंत मला तुमचे शरीर सुधारता येणार नाही. शरीर भरून येण्यासाठी तुम्ही दूध घेतले पाहिजे आणि लोखंड व सोमल यांची इंजेक्शने घेतली पाहिजे. एवढे कराल तर तुमचे शरीर परत सुदृढ करून देण्याची गॅरंटी मी देतो, डॉक्टर म्हणाले. इंजेक्शन द्या, दूध मात्र मी घेणार नाही, असा मी जबाब दिला. तुमची दुधाविषयी प्रतिज्ञा काय आहे, डॉक्टरांनी विचारले. गाई म्हशींवर फुंकारीची क्रिया होते हे ऐकल्यापासून दुधाबद्दल मला तिरस्कार उत्पन्न झाला व तो मनुष्याचा आहारही नव्हे असे मी नेहमीच मानित आलो आहे, म्हणून मी दुधाचा त्याग केला आहे. असेच असेल तर बकरीचे दूध घेता येईल, कस्तुरबाई खाटेपाशी उभी होती, ती चटकन म्हणाली. बकरीचे दूध घेतलेत की माझे काम झाले, डॉक्टर मध्येच म्हणाले. मी डळमळलो. सत्याग्रहाच्या लढ्याबद्दलच्या मोहामुळे माझ्यामध्ये जगण्याचा लोभ उत्पन्न झाला आणि मी प्रतिज्ञेच्या अक्षरपालनावर संतोष मानून प्रतिज्ञेच्या आत्म्याचा घात केला. दुधाची प्रतिज्ञा घेतेवेळी माझ्या डोळ्यांसमोर गाई म्हशीच होत्या, तरीही प्रतिज्ञा एकंदर दुधाला उद्देशूनच समजली पाहिजे आणि जोपर्यंत कोणत्याही पशुचे दूध मनुष्याचा आहार म्हणून निषिद्धच आहे असे मला वाटते, तोपर्यंत ते घेण्याचा मला अधिकार पोचत नाही. हे कळत असूनही मी बकरीचे दूध घ्यायला तयार झालो. सत्याच्या पुजाऱ्याने सत्याग्रहाच्या लढाईसाठी जगण्याची इच्छा करून सत्याला कलंक लावला. माझ्या या कृत्याचा दंश अद्याप भरून निघालेला नाही आणि बकरीचे दूध सोडण्याबद्दल माझे चिंतन चालूच आहे. बकरीचे दूध पिताना रोज मला दुःख होते, परंतु सेवा करण्याचा महासूक्ष्म मोह माझ्या पाठीस लागला आहे, तो मला सोडित नाही. अहिंसेच्या दृष्टीने आहाराचे प्रयोग करणे मला प्रिय आहे, ते करण्यामध्ये मला आनंद वाटतो, तो माझा विरंगुळा आहे. पण मला बकरीचे दूध सध्या जाचते ते त्या दृष्टीने नव्हे, ते मला सत्याच्या दृष्टीने बोचत आहे. मी अहिंसेचा साक्षात्कार केला आहे असे मला वाटते. सत्याची कास सोडून दिली तर अहिंसेची कठीण कोडी उकलता येणार नाहीत असा माझा अनुभव आहे. सत्याचे पालन म्हणजे घेतलेल्या व्रतांच्या शरीराचे व आत्म्याचे रक्षण, शब्दार्थाचे व भावार्थाचे पालन. येथे मी आत्म्याचा भावार्थाचा भंग केला आहे, ही गोष्ट मला नित्य डाचत असते. हे कळत असता माझ्या व्रतासंबंधी माझे कर्तव्य कोणते याचा मला उलगडा होत नाही, किंवा त्याच्या पालनासाठी लागणारी हिंमत माझ्यामध्ये नाही असे म्हणा ना. दोहोंचाही अर्थ एकच आहे, कारण की शंकेच्या मुळाशी श्रद्धेचा अभावच असतो. हे ईश्वरा, मला तू श्रद्धा दे. बकरीचे दूध सुरू केल्यानंतर थोड्याच दिवसांनी डॉक्टर दलालांनी गुदद्वाराशी चिरा पडल्या होत्या त्यावर शस्त्रक्रिया केली व ती फार यशस्वी झाली. अंथरुणात उठण्याची थोडी थोडी आशा वाटू लागली आणि वर्तमानपत्रे वगैरे वाचू लागले. इतक्यात रौलॅट कमिटीचा रिपोर्ट माझ्या हाती आला. त्यातील शिफारशी पाहून मी चमकून उठलो. याबाबतीत काहीतरी त्वरित व स्पष्ट उपाय अंमलात आणला पाहिजे अशी भाई उमर व शंकरलाल यांनी मागणी केली. महिनाभराने मी अहमदाबादला गेलो. वल्लभभाई बहुधा रोज माझ्या समाचाराला येत. त्यांच्याशी मी बोललो. व त्याबाबत काहीतरी झाले पाहिजे असे सुचविले. काय होणार या प्रश्नाचा जबाब देताना मी म्हटले, थोडी माणसे जरी याबाबतीत प्रतिज्ञेने बांधली जाणारी मिळाली तरी कमिटीच्या शिफारशीप्रमाणे कायदा झाल्यावर आपण सत्याग्रह हाती घेतला पाहिजे. अंथरुणाला खिळलेला नसतो तर मी एकटाही झुंजलो असतो आणि इतर मागून येऊन मिळतील अशी आशा केली असती. माझ्या या परावलंबी अवस्थेमध्ये एकट्याने झुंजण्यासारखी माझी मुळी स्थिती नाही. या संभाषणातून एवढी गोष्ट निघाली की माझ्यापाशी भरपूर संबंधांत आलेल्या मंडळींची एक छोटीशी सभा बोलविण्याचे ठरले. रौलॅट कमिटीला मिळालेल्या पुराव्यावरून तिने योजिलेल्या कायद्याची आवश्यकता बिलकुल सिद्ध होत नाही असे मला तर स्पष्ट दिसत होते. अशा तऱ्हेचा कायदा स्वाभिमानाची चाड असलेली कोणतीही प्रजा मान्य करणार नाही हेही मला तितके स्पष्ट दिसत होते. नंतर सभा झाली. तिला फारफार तर 20-एक इसमांना बोलावलेले होते. मला आठवते की तिच्यामध्ये वल्लभभाई खेरीज, श्रीमती सरोजिनी नायडू, मिस्टर हॉर्निमन, स्वर्गीय उमर सोबानी, श्रीयुत शंकरलाल बँकर, अनसुयाबाई वगैरे होती. प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आले व त्यावर हजर असलेल्या सर्वांनी सह्या केल्या असे मला आठवते. त्यावेळी मी वर्तमानपत्र चालवित नसे पण वेळोवेळी वर्तमानपत्रात लिहित असे. त्याप्रमाणे आता मी लिहायला सुरुवात केली व शंकरलाल बँकरनी खूप चळवळ सुरू केली. त्यांच्या काम व संघटन करण्याच्या शक्तीचा यावेळी मला खूप अनुभव आला. असलेल्यांपैकी कोणतीही संस्था सत्याग्रहासारखे नवीन शस्त्र पेलू शकेल हे मला शक्य वाटले नाही. म्हणून सत्याग्रह सभेची स्थापना करण्यात आली. तिच्यामध्ये मुख्य नावे मुंबईतलीच घातली गेली. मुख्य ठाणे मुंबईच करण्यात आले. प्रतिज्ञेवर खूप सह्या होऊ लागल्या. खेडा सत्याग्रहाप्रमाणे पत्रिका निघाल्या व ठिकठिकाणी सभा झाल्या. या सभेचा अध्यक्ष मी झालो. माझ्या लक्षात आले की माझे व सुशिक्षित वर्गाचे फारसे पटण्यासारखे नाही. सभेमध्ये गुजराती भाषेचाच उपयोग करण्याबद्दलचा माझा आग्रह व माझ्या इतर काही पद्धती यामुळे ते पेचात सापडले. तरी पण माझी पद्धती चालवून घेण्याइतकी उदारता पुष्कळांनी दाखवली एवढे मला कबूल केले पाहिजे. पण सुरुवातीलाच मला दिसून आले की ही सभा दीर्घकाळपर्यंत चालणार नाही. शिवाय सत्य आणि अहिंसा यावर मी जो जोर देत असे तोच कित्येकांना अप्रिय होऊन बसला. तरीही सुरुवातीच्या काळामध्ये हे नवे काम खूप जोराने चालले.